दास जनों के संकट जो धावे फल पावे दुख बिन से मन का
स्वामी दुख बिन से मन का संपत्ति भर आवे सुख संपत्ति भर आवे
पिता तुम मेरे शरण पढ़ूं मैं किसकी
स्वामी शरण पढ़ूं मैं किसकी
पूरण परमात्मा तुम अंतर्यामी
स्वामी तुम अंतर्यामी पार ब्रह्म परमेश्वर पार ब्रह्म परमेश्वर तुम सबके स्वामी ओम जय जगदीश
करुणा के सागर तुम पालन करता
स्वामी तुम पालन करता मैं मूरख थल तानी मैं सेवक तुम स्वामी
विकार मिटाओ पाप हरो देवा
स्वामी पाप हरो देवा
श्रद्धा भक्ति बढ़ाओ
श्रद्धा भक्ति बढ़ाओ
संतन की
धन सब है तेरा
स्वामी सब कुछ है तेरा
स्वामी सब कुछ है तेरा
तेरा तुझको अर्पण तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा
ओम जय जगदीश हरे I'm
श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। जोडुनिया कर चरणी घेविला माथा, परिसावी विनंती माझी पंढरी नाथा। असो नसो भाव आलो तुझी आठाया, कृपा दृष्टि पाहे मजकडे सद्गुरु राया। अखंडित सावे ऐसे वाटते पाई, सांडोनी संकोच ठाव थोड़ा सा दे। तुका म्हणे देवा माझे वेडी वाकुडे, नामे भव पाश हाती आपुल्या तोडी। उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला, वैष्णवांचा मेला गरुड पारी दाटला। गरुड पारा पासुनी महा द्वारा पर्यंत, सुरवरांची मांदे उभे जोडूनी हात। शुकसनकादिक नारद तुंबर भक्तांच्या कोटी, त्रिशूल नमरु घेऊन उभा गिरजेचा पती। कलियुगेचा भक्त नामा उभा कीर्तनी, पाठी मागे उभी डोळा लावुनिया जनी। उठा उठा श्री साईनाथ गुरु चरण कमल दावा, आधि व्याधि भव ताप वारुनी तारा जड जीवा। गेली तुम्हा सोडुनिया भव तमरजनी विलया, परी अज्ञानाशे तुमची भूलवियोग माया। शक्ति नम्हा यत्किंचित ही तिजला साराया, तुम्ही सतेते सारुनी दावा मुख जन ताराया। भो साईनाथ महाराज भवति मिरनाशकर वे, अज्ञानी अमी किते तव वर्णावे थोरवे। ते वर्णिता भागले बहुवदनी शेष विधि कवे, सकृप होऊनि महिमा तुमचा तुमीच वदवावा। आधि व्याधि भव ताप वारुनि तारा जड जीवा। उठा उठा श्री साईनाथ गुरु चरण कमल दावा, आधि व्याधि भव ताप वारुनि तारा जड जीवा। भक्त मनी सद्भाव धरुनी जे तुम्हानुसरले, ध्यायास्तवते दर्शन तुमचे द्वारे उभे ठेले। ध्यानस्ता तुम्हास पाहुनी मन मुचे धाले, परित्वद वचनामृत पाशाया ते आतुर झाले। उघडोनी नेत्र कमला दीन बंधो रमाकांता, पाहि वा कृपा दृष्टि बालका जशी माता। रंजवी मधुरवाणी हरितापसाईनाथा, अमीच फुले कार्यास्तव तुझ कष्टवितो देवा सहन करशील ऐकुनि द्यावी भेट कृष्ण धावा उठा उठा श्री साईनाथ गुरु चरण कमल दावा आधि व्याधि भव ताप वारुणे तारा जड जीवा उठा पांडुरंगाता दर्शन द्या सकळा झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा संत साधू मुनी अवघे झाले ती गोळा सोडाशे जे सुख आता बघुद्या मुख कमळा रंग मंडपी महाद्वारे झाले से दाटे मन उतावेळ रूप पहावया दृष्टी राही रखुमा बाई तुम्हा हे उद्या दया शेजे हाल उने जागे करा देवराया गरुड हनुमंत उभे पाहती वाट स्वर्गीचे सुरवर घेऊनी आले वो भाट झाले मुक्त द्वार लाभ झाला रोकडा विष्णुदास नामा उभा घेऊनी काकडा घेऊनी पंचारती करू बाबांची आरती उठा उठा हो बांधव हो वाळू हार माधव करोनिया स्थिर मन पाहु गंभीर हे ध्यान कृष्णनाथा दत्त साई जडो चित्त तुझे पाई काकड आरते करीतो साईनाथ देवा चिन्मय रूप दाखवे घेऊनी बालक लघु सेवा काम क्रोध मद मत्सर आटुनी काकडा केला वैराग्याचे तूप घालुनी मी तो भिजविला साईनाथ गुरु भक्ती ज्वलने तो मी पेटविला तदरुत्ते जाळुने गुरुने प्रकाश पाडिला द्वैत तमाना सुनी मिळवी तत्स्वरूपी जीवा चिन्मय रूप दाखवे घेऊनी बालक लघु सेवा काकड आरती करीतो साईनाथ देवा चिन्मय रूप दाखवे घेऊनी बालक लघु सेवा भूखे चरव्यापुनी अवघे हृत्कमली राहसे तोचे दत्त देव शिरडी राहुनी पावसे राहुन येथे अन्यस्त्र हितु भक्तास्तव धावसे निरसुनिया संकटा दासा अनुभव दाविसे न कळे त्वल्लीलाही कोण्या देवा वा मानवा चिन्मय रूप दाखवे घेऊनी बालक लघु सेवा काकड आरते करे तो साईनाथ देवा चिन्मय रूप दाखवे घेऊनी बालक लघु सेवा त्वद्यश दुंदुभिने सारे अंबर हे कोंदले सगुण मूर्ति पाहण्यातुर जनशिरडी आले प्राशुनी त्वद वचनामृतमुचे देह भान हरपले सोडुनिया दुराभिमान मानस त्वच्चरणी वाहिले कृपा करोनी साई माऊले दास पदरी घ्यावा चिन्मय रूप दाखवे घेऊनी बालक लघु सेवा काकड आरते करे तो साईनाथ देवा चिन्मय रूप दाखवे घेऊनी बालक लघु सेवा भक्तेचिया पोटे बोध काकड़ा ज्योति पंच प्राण जीवे भावे ओवाळु आरती ओवाळु आरती माझा पंढरीनाथा माझा साईनाथा दोनी कर जोडूनी चरणी ठेविला माथा काय महिमा वर्णु आता सांगने कीती कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती राही रखुमा बाई उभ्या दोगे दो बाही मयूर पिच्छचा मरे ढाळीते साईंच्या ठाई तुका मने दीप घेऊनी उन्मनीत शोभा विटेवरे उभा दिसे लावण्य गाभा उठा साधु संत साधा आपुला लेहित जाईल जाईल हा नर देह मग कैचा भगवंत उठो निया पहाटे बाबा उभा से विटे चरण तयांचे गोमटे अमृत दृष्टी अवलोका उठा उठा हो वेगेशी चला जाऊया राऊळाशी जळतील पातकांच्या राशी काकड आरती देखलिया जागे करा रुक्मिणी वरा देवा हे निज सुरात वेगे लिंबलो न करा दृष्ट होईल तयासी दारी वाजंत्री वाजते ढोल दमामे गर्जते होतसे काकड आरते माझ्या सद्गुरु रायाची शिवनाद शंख भेरे आनंद होतसे महाद्वारे केशवराज विटेवरी नामा चरण वंदितो साईनाथ गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पाई दत्तराज गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पाई साईनाथ गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पाई श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय प्रभात समय नभा शुभरवे प्रभा फाकले स्मरे गुरु सदा अशा समय त्या छळे नाकले मनोनी कर जोडुनी करुवता गुरु प्रार्थना समर्थ गुरु साईनाथ पुरवी मनोवासना तमा निरसि भानुहा गुरु हिनाशि अज्ञानता परंतु गुरुचे करे नरविहि कधी साम्यता पुन्हा तिमिर जन्म घे गुरु कृपेनी अज्ञानना समर्त गुरु साईनाथ पुरवी मनोवासना रवि प्रगट हो त्वरित घालवे आलसा तसा गुरु ही सोडवे सकल दुष्कृते लालसा हरोणी अभिमान ही जडवी त्वत्पदी भावना समर्थ गुरु साईनाथ पुरवी मनोवासना गुरु से उपमा दिसे विधि हरे हरांचे उनी उठो निमगये ते कवनिया फुगे पाहुनी तुझेच उपमा तुला बर विशोभते सज्जना समर्थ गुरु साईनाथ पुरवी मनोवासना समाधि उतरो निया गुरु चला मशे देकडे त्वदेय वचनोक्ते ते मधुर वारिते साकडे अजात रिपु सद्गुरु अखिल पातका भंजना समर्थ गुरु साईनाथ पुरवी मनोवासना आहा सुसमयासिया गुरु उठो निया बैसले विलोकु निपदाश्रिता त्वदीय आपदे नासिले असा सुहित कारिया जगति को निहि अन्यना समर्थ गुरु साईनाथ पुरवी मनोवासना असे बहुत शाहना परिनजा गुरुंचे कृपा न तस्वित त्याकडे करित सेरिका म्यागपा जरे गुरु पदाधरे सुदृढ भक्तिने तो मना समर्थ गुरु साईनाथ पुरवी मनोवासना गुरु विनती मी करे हृदय मंदिरी आबसा समस्त जग हे गुरु स्वरूपची ठसो मानसा घडो सतत सत्कृती मते हृदे जगत पावना समर्थ गुरु साईनाथ पुरवी मनोवासना प्रेमे या अष्टकासी पढुनी गुरुवरा प्रार्थिजे ते प्रभाती त्यांचे चित्तासी देतो अखिल हरुणिया भ्रांती मे नित्य शांती ऐसे हे साईनाथे कथुनी सुचविले जेविया बालकासी देवी त्या कृष्ण पाई नमुनी सविनये अर्पितो अष्टकासी श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज के जय साई रहम नजर करना बच्चों का पालन करना साई रहम नजर करना
अब क्या बोलूं थक
जान श्री हरि उच्चिष्ट तुला देने ही गोष्ट ना बरी हो उच्चिष्ट तुला देने ही गोष्ट ना बरी तू जगन्नाथ तुझ देव कशिरे भाकरी तू जगन्नाथ तुझ देव कशिरे भाकरी नकवंत मदीये पाहुस क्या भगवंता श्रीकांता माध्यान रात्र उलटो निगेली आतान चित्ता जा होईल तुझा रे काकडा किराऊळांतरी हो जा होईल तुझा रे काकडा किराऊळांतरी आणतील भक्त नैवेद्य ही नाना परी आणतील भक्त नैवेद्य ही नाना परी तुझ काय देव सावळ्या मिखाया तरी हो तुझ काय देव सद्गुरु मिखाया तरी मी दुबळी बटिक नाम्याची जान श्री हरी मी दुबळी बटिक नाम्याची जान श्री हरी श्री सद्गुरु बाबा साई हो श्री सद्गुरु बाबा साई तुझ वाचून आश्रय नाही भूतली तुझ वाचून आश्रय नाही भूतली मी पापी पतित भी मंद हो मी पापी पतित भी मंद तारणे मला गुरुनाथा जड साईनाथा जड करी तू शांती क्षमेचा मेरू हो तू शांती क्षमेचा मेरू तुम्ही भवार्णवेचे तारू गुरुवरा तुम्ही भवार्णवेचे तारू गुरुवरा गुरुवरा मजशी पामरा आता उधरा त्वरित लवलाही त्वरित लवलाही मी बुडतो भव भय डोही उधरा मी बुडतो भव भय डोही उधरा श्री सद्गुरु बाबा साई हो श्री सद्गुरु बाबा साई तुझ वाचून आश्रय नाही भूतली वाचुनी आश्रय नाही भूतली
श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज।